अनुवाद अध्याय 6. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हा सांगण्यासाठी सांगितलेले विधी नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनीच्या पैल तिरी जात आहात तेथे हे नियम पाळा. तुम्ही तुमची मुले व नातवंडे या सर्वांनी आमरण आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. त्याने घालून दिलेले नियम पाळावे म्हणजे तुम्ही दीर्घायुषी व्हाल. इस्रायल लोक हो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा, मग तुमचे कल्याण होईल. तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्व काही मिळेल. हे इस्रायल लोक हो, ऐका, परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे आणि आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरीदारी झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा. दरवाजाच्या खांबावर व फाटकांवर त्या लिहून ठेवा. अब्राहम, इसहाक आणि याकूब या तुमच्या पूर्वजांना तुम्हास हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते तो तुम्हास मिळेल. तुम्ही स्वतः वसवलेली नाहीत अशी मोठी समृद्ध नगरे तो तुम्हास देईल. उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल. पण सावध राहा, परमेश्वरास विसरू नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले. तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ व्हा. खोट्या देवांच्या नावाने वाहू नका. तुमच्या आसपासच्या राष्ट्रातील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका. कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करेल. मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करू नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणुकीचे व नियमांचे पालन करा. उचित आणि चांगले आहे तेच करा. त्याने परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हास द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे त्यामध्ये तुमचा प्रवेश होऊन त्याचे वतन तुम्हास मिळेल. परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल. आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले, त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिस्रामध्ये फारोचे गुलाम होतो, परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तिथून बाहेर आणले. परमेश्वराने मिस्री लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्या विरुद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले, ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हाला मिस्रामधून बाहेर आणले. ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हास दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, मग तो आपल्याला कायम जिवंत ठेवील व आपले भले करेल. जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्त्व ठरेल.